हेलो।
हाँ बोलते हैं।
हाँ बोलो।
हाँ नमस्कार, अमोल चव्हाण बोलत होतो, परांज पिचकार।
हाँ बोलो। हाँ बोलो।
काही नाही म्हणतात, कारण तुम्ही कधीतरी 17 तारखेला फ्लाय करणार होता।
हाँ
हा, ते तुमचं आहे की पोस्टपोन झालंय? कारण आता नेमकं पुण्यामध्ये लॉकडाऊन आहे ना 5 ते 20 तारखेपर्यंत।
हो, आता मी दोऱ्यात, माझी ट्रेन आहे।
अच्छा अच्छा, उद्या ट्रेन आहे का?
हाँ
ओके ओके ओके,
त्यामुळे काय आता जमणार नाही पुढच्या वेळेस, नाही तर माझे जर थोडं रिलॅक्शन झालं की कुणाला फोन देईन बघायला।
ओके ओके, फोनवर।
आणि तुम्ही इथे रेडी रेडी पोझिशन म्हणजे आता काय चालले, फोटो पाठवतो म्हटलं आपण?
नाही, रेडी पोझिशन तर नाहीच आहेत आपल्याकडे, कारण आपल्या
नाही रेडी पोझिशन नाही। ते आता सध्या काय काम चालू आहे,
मग मी पाठवतो
फोटो
पाठवतो लगेच।
हा
चालेल।
हा फोन मी या नंबर वरती ऑलरेडी।
ओके ओके ओके, म्हणजे मग एकदा लॉकडाऊन वगैरे पूर्ण उठलं तर मग मी तसं तुम्हाला फोन करेन। म्हणजे मग तुम्ही मला कोणाला इकडचा फोन नंबर दिला तर म्हणजे मग
ओके
तसं दाखवा
चालेल चालेल।
ओके सर, ओके।